विविध भारतीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. एफ एम बँड 101 मेगाहर्ट्सवर 9:10 झाली आहेत. श्रोते हो, नवरात्रीनिमित्त 9 दिवस विशेष कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत, नवशक्ती दर्शन. निवेदन आहे किरण डहाळे यांचं आणि सादर करते प्रदीप हलसगीकर. नवशक्ती दर्शन ऐकूया.
नवरात्रीनिमित्त 9 दिवस विशेष कार्यक्रम मालिका प्रसारित करत आहोत नवशक्ती दर्शन.
नवशक्ती दर्शन या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत दि कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, जीवन करा समृद्ध,
जोशी स्वीट्स घरची चव अनुभवण्याचं एकमेव ठिकाण,
दीप्ती केमिकल्स घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी, घराघरात स्वच्छता मना मनात प्रसन्नता,
निरामय अॅग्रो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, प्राचीन शास्त्रांचा आधुनिक आविष्कार,
मॅप इपिक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड, अंकनाद नादबद्ध अंकलिपी,
सोहम उद्योग पौष्टिक खा सुरक्षित रहा,
आणि कॅफे दुर्गा ऐसी कॉफी और कहा.
कॉस्मॉस प्रोफेशनल कम्फर्ट लोन स्कीम ओव्हरड्राफ्ट आणि टर्म लोन सह
चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट
किंवा त्यांच्या संलग्न संस्था म्हणजे फर्म, पार्टनरशिप फर्म, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, लिमिटेड कंपनी यांच्या करता
रुपये 1 कोटी पर्यंत कर्ज उपलब्ध.
कॉस्मॉस प्रोफेशनल कम्फर्ट लोन स्कीम ओव्हरड्राफ्ट आणि टर्म लोन सह
व्याज दर फक्त 8.90%, प्रोसेसिंग चार्जेस ही नाही.
कॉस्मॉस प्रोफेशनल कम्फर्ट लोन स्कीम,
कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध. अटी लागू.
घटस्थापना, नवरात्र आणि दसरा करू जोशी स्वीटच्या साथीनं साजरा.
खास नैवेद्यासाठी
धारवाडी कंदी सातारी मलई केशर पेढे काजू अंजीर चॉकलेट कतली,
शिवाय खोबरं खवा पिस्ता खजूर गुलकंद कलाकंद आणि चॉकलेट बर्फी,
आणि दसऱ्यासाठी खास पुरणपोळी खवा पोळी आंबा मलई पोळी साटोरी केशर श्रीखंड
आम्रखंड गुलाबजाम रसमलई अंगूर मलई आणि बासुंदी सुद्धा.
वा वा,
जोशी स्वीटच्या पदार्थांची चव असणारी दसरा होईल साजरा घरोघरी.
जोशी स्वीट्स घरची चव अनुभवण्याचं एकमेव ठिकाण.
चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, दीप्ती केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती केमिकल्स.
लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती केमिकल्स.
विजय टॉकीज जवळ लक्ष्मी रोड.
दीप्ती केमिकल्स, घराघरात स्वच्छता मना मनात प्रसन्नता.
आजारांचे नाव नको, विकारांना ठाव नको,
नको यादी औषधांची ऑपरेशन नकोच नको.
आधी मन निरामय, तेने शरीर निरामय, विचार निरामय, परिवार निरामय.
आजार असो कुठलाही, विना स्पर्श विना औषध स्वयंपूर्ण ऊर्जा उपचार निरामय वेलनेस सेंटर.
संपर्क 0206747505050. निरामय वेलनेस सेंटर.
आता पाढे पाठांतराची सोपी पद्धत गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध, आजच डाउनलोड करा.
अधिक माहितीसाठी संपर्क करा
9823178588,
9767864694,
9823178588,
9767864694.
देऊ, नवरात्रीच्या उपासाला सगळं शुद्ध आणि सात्विकच खायचं बरं का?
देऊ, मी आणलेलं सगळं शुद्ध आणि सात्विकच आहे.
देऊ, चौकातल्या किराणावाल्याकडे कुठला आलंय शुद्ध आणि सात्विक?
देऊ, चौकातल्या किराणावाल्याकडूनच आणलंय. उपवास भाजणी, राजगिरा, वरई, शिंगाडा, साबुदाणा, राजगिरा लाही पीठ, राजगिरा लाडू, रोल आणि उपवासाच्या पापड्या सुद्धा, सगळं सोहमचं.
अगं बाई, मी तुला सोहमचे पदार्थ आणायला सांगणार होते.
अरे वा वा वा, सासू सुनेचं एकमत आणि सोहमला मत.
म्हणजे यंदाची नवरात्र सोहम संगे.
सोहम संगे
नवरात्र रंगे.
फ्रेंड्स फ्रेंड्स ची जमते भट्टी, कॉलेजच्या फ्लॅशबॅक मध्ये नेते ती, चेहऱ्यावर स्माइल आणते ती.
लाइफ मिला दे टेस्ट बढ़िया. कैफे दुर्गा, अ ब्रांड ओन बाय कपिल अनिल कुलकर्णी. ऐसी कॉफी और कहां.
सर्व मंगल मांगल्ये,
श्रोतेहो नमस्कार. नवरात्रीच्या या मंगलमय वातावरणात आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत नवशक्ती दर्शन हा विशेष कार्यक्रम. या कार्यक्रमात मी किरण डहाळे आपलं स्वागत करतो. नवरात्रीच्या या 9 दिवसात आपण देवीच्या 9 शक्तीपीठांचं दर्शन घेणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातल्या तुळजापूरची श्री भवानी माता, कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, जम्मू इथल्या चित्रकूट पर्वतावर विराजमान असलेली वैष्णव देवी, आसामची कामाक्षी देवी, तमिळनाडूची मीनाक्षी माता, कर्नाटकातली चामुंडा माता, बांगलादेशची ढाकेश्वरी माता, कोलकात्याची दुर्गा माता आणि गुजरातची अंबिकाजी देवी अशा 9 शक्तीपीठांचं दर्शन आपण घेणार आहोत. श्रोतेहो, त्रिगुणात्मक आदिशक्तीची 3 स्थानं आहेत. त्यामध्ये कोलकात्याची महाकाली ही तमोगुणात्मक आहे, कोल्हापूरची श्री महालक्ष्मी माता रजोगुणात्मक आणि माहूरची महासरस्वती सत्वगुणात्मक म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. तुळजापूरची श्री भवानी माता त्रिगुणात्मक म्हणजेच या 3 अंशांचं अधिष्ठान समजली जाते. आणि म्हणूनच आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण तुळजापूरच्या भवानी मातेच्या दर्शनानं करणार आहोत. श्रोतेहो, महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तीपीठांपैकी श्री तुळजा भवानी देवीचं तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे. ही देवी भवानी म्हणून प्रसिद्ध आहे. क्षात्र तेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती आणि स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात असलेलं तुळजापूर हे गाव बालाघाटच्या एका कड्यावर वसलं आहे. या डोंगराचं पुराण ग्रंथातलं जुनं नाव यमुनागिरी असं होतं. कालांतरानं या ठिकाणी चिंचेची झाडं असल्यामुळं त्याचं नामकरण चिंचपूर असं झालं. तर तुळजा भवानीच्या नावानं लोक तुळजापूर म्हणू लागले. देवीचं मंदिर बालाघाटातल्या एका डोंगर माथ्यावर असल्यानं अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. या देवी संदर्भात जी आख्यायिका सांगितली जाते त्यानुसार कृतयुगात कदर्भ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनुभूती रूपसंपन्न आणि पतिव्रता होती. सुदैवानं तिला पुत्ररत्न प्राप्त झालं. पण त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण कदर्भ ऋषींनी लवकरच इहलोकीची यात्रा संपवल्यानं अनुभूतीनं सती जाण्याचा निर्णय घेतला. पण अल्पवयीन पुत्राला मागं सोडून पतीसोबत सहगमन करू नये असं ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितलं असता अनुभूतीनं आपल्या पुत्राला गुरुग्रही सोडून ती मेरू पर्वताजवळ असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली आणि तिथं आश्रम बांधून तिनं तपश्चर्या सुरू केली. ही तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लुब्ध झाला. त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्यानं तिला स्पर्श केला. त्यामुळं तिची समाधी भंग पावली. दैत्यानं काही अनुचित प्रकार करू नये म्हणून तिनं आदिशक्तीचा धावा केला. आणि खरोखरच देवी भवानी मातेच्या रूपानं त्वरित धावून आली. तिनं दैत्याशी युद्ध केलं. दैत्यही महिषाचं रूप घेऊन आला. तेव्हा देवीनं त्रिशूळानं त्याचं शिर वेगळं केलं. ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळं तिला त्वरिता असं नाव पडलं. कालांतराने त्वरिताचं तुळजा आणि त्याचंच पुढं तुळजा झालं. श्रोतेहो, भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरल्यानंतर महाद्वार लागतं. त्यावरचे काही शिल्प हेमाडपंथी असून तिथं नारद मुनींचं दर्शन घडतं. पुढं गेल्यावर कल्लोळ तीर्थ लागतं. देवी इथं आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली तेव्हा पृथ्वीवरचे सर्व उदक तीर्थ या तीर्थाकडं आल्यामुळं त्यांचा एकच कल्लोळ झाला आणि यामुळं या तीर्थाला कल्लोळ तीर्थ म्हणतात. भक्कम दगडी बांधणीच्या या तीर्थाचं आकारमान 40,716 फूट इतकं आहे. जरासं मार्गस्थ झाल्यावर उजवीकडं गोरख तीर्थाचं दर्शन घडतं. त्यातल्या एका गोमुखातून सतत जलधारा वाहत असतात. या तीर्थाचं उगमस्थान वरच्या बाजूला असलेल्या मंकावतीच्या तळ्यात आहे. हा प्रत्यक्ष गंगेचाच प्रवाह आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. गोमुख तीर्थ परिसरात अमृतकुंड, गणेश तीर्थासह विठ्ठल, दत्तात्रय, सिद्धिविनायक यांची लहान स्वरूपाची मंदिरं आहेत. आपण दुसऱ्या टप्प्याच्या पायऱ्या उतरल्यावर भवानी माता मंदिराच्या प्रवेशद्वारात येऊन पोचतो. याचं प्रमुख प्रवेशद्वार हे सरदार निंबाळकरांच्या नावे ओळखलं जातं. या व्यतिरिक्त मंदिर प्रवेशासाठी इतर दोन प्रवेशद्वारं आहेतच. ती राजा शहाजी महाद्वार आणि राजमाता प्रवेशद्वार या नावानं ओळखली जातात. सुरुवातीच्या 3 कमानीतून आपण प्रवेश केल्यावरच पायऱ्यावरून खाली मार्गस्थ होत जातो. मंदिराच्या दक्षिणाभिमुख एका पितळी दरवाजावर एक लेख कोरलेला दिसतो. मंदिराच्या सभोवताली विशाल प्रांगण असून त्याची सर्व जमीन फरशा दगडांनी व्यापलेली आहे. मंदिराच्या आवारात मोठे होमकुंडही आहेत. तसंच प्राचीन मंदिरात आढळणाऱ्या 2 दगडी दीपमाळा प्रवेशद्वारावर आहेत. या दीपमाळा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधल्याचं बोललं जातं. मंदिराच्या बाहेरच्या भागावर जी शिल्पाकृती कोरलेली आहे त्यातून हत्ती, घोडे, मोर या पशुपक्ष्यांसह किन्नर गंधर्वांच्या मूर्तीद्वारे मंदिर सुंदर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. मंदिराच्या वाटेवर असतानाच लांबूनच मंदिर शिखर आपल्या दृष्टीला पडतं. ज्या भवानी माता मूर्तीच्या दर्शनाची ओढ भाविकांना लागलेली असते ती अष्टभुजा भवानी देवीची मूर्ती मंदिरातल्या मुख्य गाभाऱ्यात आहे. मंदिराच्या दर्शनी बाजूला होमकुंड असून त्यावर शिखर बांधलंय. मंदिराचा सभा मंडप 16 खांबी असून पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे. होमाच्या डाव्या बाजूला दर्शन मंडप उभारण्यात आलाय. ही 5 मजली इमारत असून धर्मदर्शन आणि मुखदर्शन असे भाग केले आहेत. सभा मंडप ओलांडून गेल्यावर पूर्वेला भवानी शंकराची वरदमूर्ती, शंकराची स्वयंभू पिंड, पाठीमागे नंदी, नंदीवर भवानी शंकराचा मुखवटा आणि त्यावर पंचनागाचा उभारलेला फणा आणि सतत तेवत असणारा नंदादीप दृष्टीला पडतो. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्र्यानं मढवला असून त्यावर सुरेख असं नक्षीकाम करण्यात आलंय. इथंच श्री तुळजा भवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळ्या पाषाणातली मूर्ती दिसून येते. 3 फूट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे. गाभाऱ्याच्या मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूढ झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून तिनं विविध शस्त्र धारण केलेली आहेत. देवीनं एका हातात महिषासुराची शेंडी धरलीये आणि दुसऱ्या हातानं त्याच्या बरगडीत त्रिशूळ खुपसला आहे. तिच्या उजव्या पायाखाली महिषासूर आणि डाव्या बाजूला सिंह आणि पुराण सांगणारी मार्कंडेय ऋषीची मूर्ती दिसते. देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र आणि डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला दिसतो. गाभाऱ्याच्या उत्तरेला शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवलाय. तसंच दक्षिण दिशेला देवीचं न्हाणीघर आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी आणि भाद्रपद वद्य अष्टमी ते अमावस्या अशी देवीची 3 शयनवर्ष ठरली असून इतर वेळी ती अष्टोप्रहर जागृत असते. श्री तुळजा भवानी देवीची मूर्ती चल आहे. इथं उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजा भवानी देवीच्या मूर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून 3 वेळा मूर्ती सिंहासनावरून हलवून गाभाऱ्याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. नंतर विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते. अनेक प्रदेशातून विविध जातीपंथांचे भाविक इथं येतात. इतकंच नाही तर मातेचे भक्त भारतातच नव्हे तर परदेशातही आहेत. हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद आणि सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानक आहेत. उस्मानाबाद तुळजापूर हे अंतर 22 किलोमीटरचं आहे आणि सोलापूर इथून 45 किलोमीटर आहे. सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे. रेल्वेने सोलापूर किंवा उस्मानाबादला येऊ शकता आणि तिथून बसची सोय आहे. श्रोते हो, नवशक्ती दर्शन या नवरात्री निमित्तच्या विशेष कार्यक्रमात आज आपण महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजा भवानी मातेचं दर्शन घेतलं. पुढेही सुरू राहील. तेव्हा आजच्या पुरती रजा द्या. आपण पुन्हा भेटू याच कार्यक्रमात. नमस्कार.
नवशक्ती दर्शन या कार्यक्रमाचे प्रायोजक होते द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. जीवन करा समृद्ध.
जोशी स्वीट्स, घरची चव अनुभवण्याचं एकमेव ठिकाण.
दीप्ती केमिकल्स, घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
निरामय अॅग्रो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, प्राचीन शास्त्रांचा आधुनिक आविष्कार.
मॅप इपिक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड, अंकनाद, नादबद्ध अंकलिपी.
सोहम उद्योग, पौष्टिक खा, सुरक्षित रहा.
आणि कॅफे दुर्गा, ऐसी कॉफी और कहा.
आपण ऐकत होतात नवरात्रीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका नवशक्ती दर्शन. निवेदन किरण डहाळे, सादरकर्ते प्रदीप हलसगीकर. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
श्रोतेहो, हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:10 पुनः प्रसारित होईल.